सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत असताना मला अतिशय आनंद होत आहे. परमेश्वराची स्तुती असो की त्याने ही सुंदर वेळ आम्हाला लाभू दिलेली आहे आणि आज आम्ही परमेश्वराचं पवित्र वचन ऐकू शकत आहोत. तर श्रोत्यांनो, आपला अधिक वेळ न घेता मी ह्यावेळेला आपणाला विनंती करते की आपण सर्व माझ्यासोबत प्रार्थनेमध्ये भाग घ्या आणि त्यानंतर आपण परमेश्वराचं वचन ऐकणार आहोत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, पुन्हा एकवार तुझ्या वचनांवर विचार करण्याकरिता, अध्ययन करण्याकरिता तू आम्हाला सुवर्ण संधी लाभू दिलेली आहेस, म्हणून आम्ही तुझे आभारी आहोत. आजपर्यंत तू आम्हाला हे जीवन दिलेलं आहेस, आम्हाला सांभाळलेलं आहेस, आमच्या सर्व गरजा तू पुरवल्यास आणि मागील दिवसांमध्ये आमच्यामध्ये काही लोक आजारी होते त्यांना तू स्पर्श करून आरोग्य दिलेस, अनेकांची संकटांमधून सुटका केलीस, अनेकांना तू यश दिलेलं आहेस, अनेकांच्या कुटुंबांवर तू आशीर्वाद पाठवलेला आहे, ह्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीत आहोत. पवित्र प्रभू, आज त्या सर्व लोकांना मी तुझ्या चरणाशी आणत आहे जे आजारी आहेत, दुःखी आहेत, बेरोजगार आहेत, जे संतानरहित आहेत, अशा सर्वांवर तू दया कर, आपल्या पवित्र हाताने त्यांना स्पर्श करून त्यांच्या सर्व गरजा तू पुरव, त्यांचे दुःख निवारण कर, त्यांचे रोग दूर कर आणि त्यांना आपल्या आशीर्वादांनी भरपूर कर. मी सर्व काही तुझ्या पवित्र हातात देत आहे. आजचं वचन समजण्याकरिता आमचं मार्गदर्शन कर, आम्हाला तू बुद्धी आणि ज्ञान पुरव, आम्हाला तू आशीर्वादांनी भरपूर कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना मी तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतनो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक 49 अध्याय आणि 50 अध्याय अभ्यासणार आहोत. 49 अध्यायाच्या 22-25 वचनांना आज मी पुन्हा एकवार आपणाकरिता स्पष्ट करणार आहे. 25 वचनांचे अध्ययन आम्ही पूर्ण केले आहे, परंतु काही वचनांचे स्पष्टीकरण मी आपणाला देऊ शकले नव्हते. 22 वचन सांगतं की योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्झरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे, त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. योसेफाच्या भौतिक सफलतेविषयी हे वचन आहे आणि येथे एफ्राईम या नावाचा म्हणजे सफळ होणे विशेष परंतु आधारित अर्थ सुचवला आहे. आणि बहुधा योसेफाच्या दोन्ही मुलांना जो आशीर्वाद याकोबाने दिला त्याच्याशी या वचनाचा अप्रत्यक्ष संबंध असावा. आणि 23-25 वचने आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये वाचली होती. 24 वचनात सांगितलेले आहे, तरी त्याचे धनुष्य मजबूत राहिले आणि जो याकोबाचा समर्थ तेथूनच मेंढपाळ इस्रायलाचा धोंडा आहे त्याच्या हाताकडून त्याच्या हाताचे भुज सबल करण्यात आले आहेत. या ठिकाणी याकोबाने देवाची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्ये दाखवणारी संबोधने वापरली आहेत. जेव्हा याकोब त्याच्या शत्रूंसमोर असहाय होता तेव्हा ज्या समर्थ देवाने त्याचे सहाय्य केले त्याच देवाने योसेफाच्या नकळत त्याच्या असहाय्य स्थितीत त्याचे सहाय्य केले, योसेफाला सुरक्षित राखले. याकोबाने देवाच्या ज्या स्वभाव वैशिष्ट्यांचा अनुभव घेतला होता ती व्यक्त करणारी संबोधने वापरून याकोब सांगतो की त्याच देवाने योसेफाचे हात सबळ केले आहेत. तो सामर्थ्य पुरविणारा, मार्गदर्शन देणारा व सहाय्य करणारा देव आहे. योसेफाला आशीर्वाद देताना याकोबाने देवाच्या काही स्वभाव गुणांवर भर दिला आहे व त्यानुसार त्याने आशीर्वाद दिला आहे. तो म्हणतो, तुझ्या बापाचा देव तुझे सहाय्य करील. यावरून त्याने योसेफाला या गोष्टीची आठवण करून दिली की त्याने अब्राम, इजाक व याकोब यांचा आशीर्वाद वारसा हक्काने मिळवला आहे आणि म्हणून हा आशीर्वाद माणसाच्या अविश्वासू स्वभावावर किंवा अस्थिर स्वभावावर विसंबून नाही, तर हा आशीर्वाद देवापासून आहे, त्याच्या विश्वासूपणावर विसंबून आहे. जसे देवाने याकोबाचे मार्गदर्शन केले तसे तो योसेफाचे मार्गदर्शन करेल असे तो योसेफाला सांगत आहे. याकोबाने योसेफासाठी आकाशाचे आशीर्वाद राखले. आकाशाचे आशीर्वाद म्हणजे भरपूर पीक देणारा पाऊस आणि दहीवर. त्यानंतर तो खाली दबा धरून बसलेल्या अगाधाचे आशीर्वाद असे म्हणतो, म्हणजे जमिनीखालून वाहणारे जिवंत झऱ्याचे आशीर्वाद किंवा विपुल व भरपूर पाण्याचा आशीर्वाद त्याने योसेफाला दिला आहे. थोडक्यात भौतिक समृद्धी व सफलता यांचा आशीर्वाद, सर्वसमर्थ देवाचे सहाय्य, मार्गदर्शन आणि सामर्थ्य यांचा आशीर्वाद असे सर्व याकोबाने योसेफाला दिलेल्या आशीर्वादामध्ये सामावलेले आहे. इस्रायलचा इतिहास सांगतो की योसेफाच्या दोन मुलांची कुळे म्हणजे एफ्राईम व मनश्शे यांची कुळे फार बलशाली व महत्वाची कुळे होती, इतकी की त्यांच्याद्वारे राज्यामध्ये फूट पडली इतके ते बलशाली होते. योसेफाच्या हयातीमध्ये त्याने स्वतः देवाच्या या सर्व आशीर्वादांचा उपभोग घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्या वंशजांनीही हा आशीर्वाद उपभोगला. एफ्राईम व मनश्शे यांना कनान देशातील सर्वात सुपीक प्रदेश वारसा हक्काने मिळाला आणि त्या आशीर्वादानुसार त्यांची फार भरभराट झाली. परंतु नंतर आमोस व होशे या संदेष्टांच्या काळात या कुळातील लोक देवापासून फार दूर गेले. त्यांच्या समृद्धीमुळे त्यांना त्यांच्या पापांची जाणीव राहिली नाही आणि योसेफाच्या या वंशांनी त्यामुळे देवाचा क्रोध आपणावर ओढून घेतला आणि त्यांचा नाश झाला. एफ्राईम आपल्या जिवंत देवाला सोडून मूर्तीपूजेकडे वळला आणि देवाने अनेकदा बोध करून व धोक्याच्या सूचना देऊनही तो देवाकडे परत वळला नाही. शेवटी मोठ्या नाखुशीने देवाला त्यांच्यावरील आशीर्वाद काढून घ्यावा लागला. आता आपण 26वं वचन वाचूया. तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानाहून श्रेष्ठ आहेत. ती सनातन डोंगरापासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तूंहून श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी आपल्या भाऊबंदात जो प्रमुख त्याच्या शिरी येऊत. योसेफाला देवाने दिलेला हा आशीर्वाद कायम स्वरूपाचा होता. परंतु नंतर आपण पाहतो की एफ्रायमाच्या वंशातल्या एराबामाने इस्रायलाच्या 10 कुळांना मूर्तीपूजेच्या पापामध्ये ढकलले. त्यानेच सोन्याची वासरे करून त्यांची बेथेल व दान येथे स्थापना केली. याकोबाने योसेफाला या आशीर्वादाद्वारे आपल्या पूर्वजांच्या देवाची परमेश्वराची पुन्हा आणि पुन्हा आठवण करून दिली, यासाठी की त्याच्या वंशजांनी त्याला सोडून अन्य देवांची उपासना करू नये. 27वं वचन. बन्यामीन हा फाडून टाकणारा लांडगा आहे. सकाळी तो शिकार खाऊन टाकेल, सायंकाळी लुटीचे वाटे करेल. बन्यामीन याकोबाचा आवडता मुलगा होता आणि त्याचे मिस्रातील संकटापासून संरक्षण व्हावे म्हणून याकोबाने बरेच प्रयत्न केले होते. त्याचे भाऊ बन्यामीनाला मिस्रात नेण्यासाठी आले तेव्हा याकोबाने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली नाही. परंतु याकोबाची बन्यामीनाविषयीची ही प्रीती त्याच्या या भविष्यवाणीत व्यक्त झालेली नाही. या भविष्यवाणीमध्ये बन्यामीनाच्या लढाई करण्याच्या क्रूरतेचा उल्लेख आहे आणि त्याने जबरदस्ती करून आपल्या मोठ्या भावाबरोबर बरोबरी केली. बन्यामीनाचा यहुदाबरोबर सतत संबंध जुळलेला आम्हाला दिसतो, इतका की जेव्हा यहुदा व इस्रायल असे देशाचे दोन भाग झाले तेव्हा बन्यामीनाचे कुळ यहुदाच्या कुळाबरोबर यहुदामध्ये राहिले. दाविदाच्या घराण्याबरोबर राहणे बन्यामीनाच्या वंशजांनी पसंत केले. इस्रायलाचा पहिला राजा शौल हा बन्यामीनाच्या घराण्यातला होता, परंतु त्या राजेपदाविषयी याकोबाने त्याच्या भविष्यवाणीत काही सांगितले नाही. 28वं वचन वाचूया. 49वा अध्याय 28वे वचन. हे सगळे इस्रायलाचे 12 वंश होत. त्यांचा पिता त्यास आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच. प्रत्येकास त्याच्या त्याच्या परी त्याने आशीर्वाद दिला. रौबेनाप्रमाणे जरी काही जणांनी त्यांचा हक्क गमावला तरी सर्वांना त्यांचा वारसा हक्क प्राप्त झाला. त्यांच्यापैकी काहींना आशीर्वाद प्राप्त झाला असे आपण म्हणू शकत नाही. तरीही देवाने अब्राम, इजाक व याकोब यांना जो वचनदत्त देशाचा आशीर्वाद दिला होता तो त्यांना वारशाने मिळाला. आता 29वं वचन पहा. मग त्याने त्यास आज्ञा केली की मी आपल्या पूर्वजास जाऊन मिळेन तेव्हा मला एफ्रोन हित्ती याच्या शेतातल्या गुहेत माझ्या वडिलांपाशी पुरा. याकोबासाठी मरण हा एक शेवट नव्हता, तो त्याच्या लोकांना मिळवला जाणार होता आणि अब्रामाने जी जमीन कनान देशात विकत घेतली होती त्या जमिनीत आपला मृतदेह पुरला जावा अशी त्याची इच्छा होती. आता 30वं वचन. कनान देशातील ममरे समोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा जी अब्रामाने शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तीच ती. याकोबाला आपल्या कुटुंबाचा इतिहास चांगला पाठ होता. त्याने त्या जागेचा सर्व तपशील आपल्या मुलांना दिला. 31वं वचन. तेथेच अब्राम व त्याची स्त्री सारा यास पुरिले. इजाक व त्याची स्त्री रिबका यासही तिथे पुरिले, तेथेच मी लियासही पुरिले। ज्या ठिकाणी आपले पूर्वज पुरण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला पुरले जावे ही याकोबाची इच्छा होती, कारण जेव्हा पुनरुत्थानाच्या वेळेस परमेश्वर त्याला त्या भूमीतून उठवेल आणि जेव्हा परमेश्वर इस्रायल देशाविषयीच्या आपल्या अभिवचनाची पूर्तता करेल तेव्हा आपण तेथे असू अशी आशा याकोबाला वाटत होती। 32 आणि 33 वचने, ते शेत व त्यातील गुहा ही हेथीकडून खरेदी केली आहेत। आपल्या मुलांना आज्ञा करण्याचे संपविल्यावर याकोबाने पलंगावर आपले पाय घेतले व प्राण सोडिला आणि तो आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला। याकोबाने आपल्या जीवनाची सुरुवात एक दैहिक स्वभावाचा माणूस म्हणून केली होती, परंतु मरतेवेळी तो खरोखर आध्यात्मिक रुपाने वाढ झालेला व्यक्ती आम्हाला दिसतो। जुन्या करारातील याकोब व त्याच्यासारख्या विश्वासणाऱ्यांविषयी इब्री लोकास पत्र 11:13 सांगितले आहे, हे सगळे विश्वासात असता मिले, वचनाची फळे त्यांना मिळाली नव्हती, तर त्यांनी ती वचने दुरून पाहून भरोसा धरून त्यांना वंदन केले आणि असे पत्करले की आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत। श्रोत्यांनो, मी अनेक विश्वासणाऱ्यांना हा प्रश्न विचारला आहे की त्यांना मरणाविषयी काय वाटते, त्यांची मरणाला सामोरे जाण्याची तयारी आहे काय, आणि बहुतेक अविश्वासणाऱ्यांकडून मला हेच ऐकायला मिळाले आहे की त्यांना मरणाची भीती वाटते। आज अनेक लोक मरण्याकरिता तयारीत नाहीत, परंतु माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी एक जिवंत आशा आहे की मृत्यूनंतरचे त्यांचे जीवन ख्रिस्तासोबत ते स्वर्गामध्ये व्यतीत करतील आणि त्यांचे ते जीवन कोणीही त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही। आता आपण 50व्या अध्यायाकडे वळूया। या अध्यायात आपण याकोबाच्या मृत देहाचे कनान देशातले दफन आणि योसेफाचे मिस्रातले मरण व दफन या घटनांचा वृत्तांत अभ्यासणार आहोत। या घटनांमुळे या अध्यायाचा सूर काहीसा दुःखाचा आहे। या पुस्तकामध्ये मृत्यूवर भर देण्यात आलेला आहे। परमेश्वराने आदामाला सांगितले, कारण तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खचित मरशील। आणि नंतर रोमकरासपत्र 5:12 पौलाने सांगितले आहे, तसेच सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसांमध्ये मरण शिरले। उत्पत्तीचे पुस्तक हे पाप आणि मरण या सत्याचे एक पूर्ण उदाहरण आहे। त्याची सुरुवात एदेन बागेमध्ये देव आणि माणूस यांच्या संगतीच्या वर्णनाने होते आणि त्याचा शेवट मिस्रातील शवपेटीच्या वर्णनाने होतो। या पुस्तकामध्ये मानवी जीवनात पापाच्या प्रवेशाचा वृत्तांत आहे, परंतु यामध्ये देवाच्या विश्वासूपणाने माणसाला जीवनाच्या मार्गाची जी तरतूद करण्यात आली त्याचाही वृत्तांत आहे। आता आपण पहिलं वचन वाचूया। मग योसेफ आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले। योसेफाला झालेला पितृशोक येथे नोंदण्यात आलेला आहे। दुसरं वचन सांगतं, योसेफाने आपल्या सेवकातील वैद्यास आपल्या बापाच्या प्रेतात मसाला भरण्याची आज्ञा केली, त्याप्रमाणे त्या वैद्यांनी इस्रायलाच्या प्रेतात मसाला भरिला। या गोष्टीविषयी मिस्री लोक चांगले तज्ज्ञ होते। आपण इजिप्तमधील ममी या प्रकाराविषयी इतिहासाच्या पुस्तकातून काही वाचले असेल। काही पदार्थ वापरून प्रेते टिकून ठेवण्याची एक विशेष पद्धत ह्या लोकांना माहिती होती। प्रेते मसाला भरून टिकून ती एका विशिष्ट इमारतीमध्ये जतन करणे ही एक मिस्री पद्धत होती। याकोबाची इच्छा होती की त्याचा मृतदेह कनान देशात पुरला जावा आणि ती इच्छा पुरी करणे या पद्धतीमुळे शक्य झाले। योसेफाचे भाऊ याकोबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकले, पण त्याचे प्रेत सुगंधी मसाले भरून जतन करण्याचे काम केवळ योसेफाला करावे लागले, कारण ही प्रेत जतन करण्याची पद्धत अत्यंत महागाची होती आणि केवळ योसेफच त्यासाठी खर्च करू शकत होता आणि त्यासाठी उत्तम वैद्यही तोच मिळू शकत होता। श्रोत्यांनो, विश्वासणाऱ्यांसाठी आज आशा आहे की ते प्रभूला हवेमध्ये भेटतील व नवीन एरुश्लेममध्ये जातील। दोन वेगवेगळ्या आशा आहेत व दोन्ही गौरवी आशा आहेत। याकोबाची आशा होती की त्याला मकपेला येथील गुहेत पुरण्यात यावे, कारण त्याची आशा ह्या पृथ्वीवरील होती। जेव्हा तो मृत्यूतून उठेल तेव्हा तो इस्रायल राष्ट्रात असेल अशी त्याची इच्छा होती आणि आशा होती। श्रोत्यानो, प्रेतातील काही अवयव काढून त्या ठिकाणी सुगंधी मसाला भरण्याचे काम मोठे किचकट व वेळ घेणार होते आणि या कामामध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश होता. आता 4-6 वचने पहा. 4-6 वचने सांगतात, शोकाचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या घराण्यातल्या लोकास म्हणाला, तुमची कृपादृष्टी मजवर असेल तर फारोच्या कानावर एवढे घाला की माझ्या बापाने मजकडून आणभाग घेऊन म्हटले की पहा, मी आता मरणार तर कनान देशात जी कबर मी आपल्यासाठी खोदविली आहे तीत मला नेऊन मुठमाती दे. मला तिकडे जाऊन माझ्या बापाला पुरण्यात जाऊ द्यावे, मी परत येईन. फारो म्हणाला, जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाग घेतल्याप्रमाणे त्याला मुठमाती द्या. मिस्री लोक आपल्या राजाकरिता म्हणजे फारोकरिता 72 दिवस शोक करीत असत आणि त्यांनी याकोबासाठी 70 दिवस शोक केला. यावरून त्यांनी याकोबाला किती विशेष आदर व सन्मान दिला हे आम्हाला आढळते. श्रोत्यांनो, मृतदेहाला पुरणे किंवा जाळणे यापेक्षा त्या मृत व्यक्तीच्या पुनरुत्थानावर अधिक भर देण्यात आला आहे आणि जेव्हा मृतांना उठविण्यात येईल तेव्हा त्यांना अविनाशी असे रूप देण्यात येईल. त्या मोठ्या बदलाकडे मंडळीचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. करिंथकरास पहिले पत्र 15:53-54 सांगतात, कारण या नाशवंताने अविनाशीपण नेसावे आणि हे मरणारे याने अमरपण नेसावे हे आवश्यक आहे. आणि हे नाशवंत अविनाशीपण नेसेल आणि हे मरणारे अमरपण नेसेल तेव्हा हे लिहिलेले वचन घडून येईल की मरण विजयात गिळून टाकल्या गेले आहे. आणि श्रोत्यांनो, मृतांमध्ये पुनरुत्थानाच्या वेळेस हा जो दृश्य बदल होईल तो बदल पुरण्याच्या वेळेस त्यांच्या देहाची जी स्थिती होती तिच्यावर अवलंबून असणार नाही, तर जो एकच अमर आहे आणि तोच केवळ सार्वकालिक जीवन देऊ शकतो त्याच्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये देवाबरोबर विश्वासणाऱ्याचे जे मिलन होते त्यावर अवलंबून आहे. आता 50:7-8 सांगतात, मग योसेफ आपल्या बापास मुठमाती देण्यास निघून गेला आणि फारोचे सर्व सेवक त्याच्या घराण्यातले वडीलजन व मिसर देशातले सर्व वडीलजन योसेफाच्या घरचे सर्व लोक त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे लोक त्याचबरोबर गेले. आपली मुले बाळे शेरडे मेंढरे गुरेढोरे ही मात्र त्यांनी गोशेन प्रांतातच मागे ठेवली. योसेफ फारोचा नौकर होता, या नात्याने या सर्व गोष्टीसाठी त्याने फारोची परवानगी घेतली आणि तो आपल्या बापाचा मृतदेह पुरण्याकरिता फारोच्या परवानगीने तेथून गेला. 9-11 पहा, त्याच्याबरोबर रथ व स्वार गेले असा त्यांचा मोठा समुदाय निघाला. यार्देने पलीकडे अटादाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा त्यांनी तेथे भारी मोठा विलाप केला. योसेफाने तेथे आपल्या बापासाठी 7 दिवस शोक केला. देशातले रहिवासी कनानी ह्यांनी तो शोक पाहिला तेव्हा ते म्हणाले, हा मिस्री लोकांचा भारी शोक आहे. त्यावरून त्या ठिकाणाचे नाव अबेल मिस्राईम अर्थात मिस्राचा शोक असे पडले. ते यार्देने पलीकडे आहे. या संपूर्ण समुदायाने जेव्हा यार्देनेच्या पलीकडल्या खळ्याजवळ जो 7 दिवस शोक केला तो इतका मोठा होता श्रोत्यानो की कनानी लोकांनी त्या जागेचे नाव बदलून त्याला अबेल मिस्राईम म्हणजे मिस्रांचा शोक असे नाव दिले. 12-13 सांगतात, इस्रायलने आपल्या मुलांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी केले. त्यांनी त्यास कनान देशी नेऊन ममरे समोरील मकमेला नावाच्या शेताच्या गुहेत त्याला मुठमाती दिली. अब्रामाने एफ्रोन हित्तीकडून आपल्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून शेतासह विकत घेतली होती तीच ही गुहा. श्रोत्यानो, याकोबाने आपल्याला राहिलीजवळ पुरले जावे अशी इच्छा का केली नसावी असा मला प्रश्न पडतो. मला वाटतं की अब्रामाने आपल्या लोकांना मरणानंतर पुरण्यासाठी जागेची व्यवस्था केली होती कारण त्यांनी त्या देशातच राहावे अशी त्याची इच्छा होती. या कारणामुळे तेथेच आपला मृतदेह पुरला जावा असे याकोबाला वाटले असावे. इस्रायलच्या सर्व मूळ पुरुषांना एकच पुनरुत्थानाची गौरवी आशा होती. 14-17 सांगतात, योसेफाने आपल्या बापास मुठमाती दिल्यावर तो त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या मुठमातीसाठी त्याच्याबरोबर गेले होते ते सर्व मिसर देशी परत गेले. आपला बाप मेला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, आता योसेफ कदाचित आमचे वैर करेल व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढेल. त्यांनी योसेफास सांगून पाठवले की आपल्या पिताने मरण्यापूर्वी आम्हास आज्ञा केली होती ती अशी, तुम्ही योसेफास सांगा तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक यांची क्षमा कर. आता आपल्या पित्याच्या देवाचे जे आम्ही दास त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करीतो. हे त्यांचे भाषण ऐकून योसेफास रडू आले. श्रोत्यानो, ह्या भावांच्या मनात अद्यापही योसेफ आमच्यावर सूड उगवेल अशी भीती होती, आणि ही भीती संपूर्ण 17 वर्षे त्यांना कुरतडत होती. 18 वचन सांगतं, तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याचकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, पहा आम्ही आपले दास आहो. प्रिय श्रोत्यानो, योसेफाचे त्याच्या भावांवर प्रभुत्व याबद्दल त्याला स्वप्नाद्वारे जे विदित करण्यात आले होते त्याची अशा प्रकारे परिपूर्ती झाली. 19 वचन, योसेफ त्यास म्हणाला, भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे. योसेफाचे हे उत्तर खरोखर फार सुंदर आहे. त्यांच्या अपराधांची त्यांना सजा करण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही, तो केवळ देवाचा अधिकार आहे हे तो ह्या वचनातून दर्शवित आहे. 20 वचनात तो म्हणतो, तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. याआधी आपण पाहिले आहे की योसेफाने आपल्या जीवनातील देवाचा हात ओळखला होता, आणि आता सुद्धा तो हेच म्हणत आहे की देवाने सर्व काही चांगल्यासाठीच योजिले होते. थेसलनिकाकरास पहिले पत्र 5:18 वचनात पॉल लिहितो, प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची जी लेकरे त्याच्या आज्ञेनुसार चालण्याचा प्रयत्न करतात, विश्वासाने समर्पित जीवन जगतात, त्यांच्याविषयी त्यांच्या शत्रूंनी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी परमेश्वर त्यातून काहीतरी सुंदर असे साध्य करतो. नंतर 21 वचन, तर आता भिऊ नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. खरोखर श्रोत्यानो, योसेफाच्या या वर्तनातून क्षमाशीलता प्रगट होते, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमाशीलतेविषयी बरेच शिकवलेले आहे. आज आम्हाला सुद्धा परमेश्वर हेच सांगत आहे की आम्ही सुद्धा इतरांना क्षमा करावी. नंतर 22-26 वचने पहा, योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो 110 वर्षे जगला. योसेफाने एफ्रायमाच्या 3 पिढीतील मुले पाहिली. तसेच मनुष्यचा मुलगा माखीर याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली. नंतर योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी आता मरणार, देव खरोखर तुमची भेट घेईल, व जो देश अब्राम, इजाक व याकोब यास त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हाला या देशातून घेऊन जाईल. मग योसेफाने इस्रायल वंशजास शपथ घालून म्हटले, देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा. योसेफ 110 वर्षाचा होऊन मृत्यू पावला. त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले. श्रोत्यानो, उत्पत्तीच्या पुस्तकाचा शेवट असा दारुण व दुःखदायक आहे. त्याची सुरुवात देवाचे गौरव प्रगट करणाऱ्या निर्मितीने झाली, पण त्याचा शेवट मिस्रातील शवपेटीने झालेला आम्हाला दिसतो. योसेफ मरण पावला, पण तो मिस्रातील एक महत्वाची व लोकप्रिय व्यक्ती असल्याने कदाचित त्याचा मृतदेह कनानात त्याच्या पूर्वजांजवळ पुरण्याची मिस्रांनी परवानगी दिली नसती. परंतु योसेफाने त्याच्या लोकांना शपथ घ्यायला लावली की देव तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझी हाडे येथून वर न्या. याकोबाचा पुनरुत्थानाबाबत जो विश्वास होता तोच विश्वास योसेफाचाही होता. श्रोत्यानो, योसेफाच्या विश्वासासारखा आमचा विश्वास असावा, आणि एक आशीर्वादपूर्ण जीवन आम्ही जगावे यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करायला हवी. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
बहु विनम्रे भावमनीचे तवितो तुझला जगदीशा, बहु विनम्रे भावमनीचे तवितो तुझला जगदीशा,
शा दिशा बहु विनम्रे. आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.